पास्टर जॉन यांना विचारा या पॉडकास्टमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. जर तुम्ही आमच्याबरोबर 2024 नेव्हिगेटर बायबल पॅन वाचत असाल तर आपल्याला समजेल की स्तोत्र 23 दोन आठवड्यापूर्वी आपण एकत्र वाचले होते आणि मग ख्रिस्ताच्या वधस्तंभाला समजून घेण्याच्या आव्हानाबद्दल बोललो होतो. ते भाग 2015 पास्टर जॉन यांना विचारा या पॉडकास्टमध्ये आहे. आज पुन्हा एकदा आपण स्तोत्रामध्ये येणार आहोत आणि आज स्तोत्र 31 आणि उद्या स्तोत्र 32 एकत्र वाचणार आहोत. सारा जी आजच्या पॉडकास्टची श्रुती आहे ती स्तोत्र 31 आणि 32 या दोन्हीमध्ये असलेले अंतर्गत अद्भुतपणा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तिने जे लिहिले आहे ते येथे आहे. पास्टर जॉन, तुम्हाला सलाम आणि या पॉडकास्टसाठी तुमचे आणि टोनी दोघांचेही आभार. तुझे स्वागत आहे सारा. जसे मी स्तोत्र वाचते मला विश्वासाच्या भावनिक जीवनाचे एक आश्चर्यकारक चित्र दिसते. विश्वासणारे असण्याचा अर्थ काय आहे याचे स्पष्ट चित्र आणि आपल्याला जाणवणाऱ्या भावनांचे विस्तार आणि या भावनांवर प्रक्रिया कशी करावी हे स्तोत्रकर्ता आपल्याला कसे दाखवतो याबद्दल मी आभारी आहे. परंतु नंतर जेव्हा मी स्तोत्रातील अशा ठिकाणी आले जे माझ्यासाठी अधिक विवादात्मक आणि नवीन आहेत, म्हणजे शारीरिक वेदना आणि पाप आणि क्षमा यांच्या शारीरिक मुक्तीबद्दल, साहजिकच एका विशिष्ट पापासाठी आपण सर्व शारीरिक दुःखांना थेट दोषी मानू नये याची काळजी घेतली पाहिजे. पण कदाचित आपण याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या शारीरिक वेदनांमध्ये विशिष्ट पापे लिहून ठेवू नयेत. हे विशेषतः स्तोत्र 31:9-10 आणि स्तोत्र 32:1-5 येते. तुम्ही हे मजकूर समजावून सांगू शकाल का आणि आमच्या अपराधाचे शारीरिक परिणाम आणि शारीरिक आरोग्य आणि मुक्तीबद्दल बोलू शकाल का, जे क्षमेसह येऊ शकतात? मी कधीही ठोस बायबल शिक्षक, धर्मोपदेशक किंवा धर्मशास्त्रज्ञ किंवा अगदी ख्रिस्ती आरोग्य गुरु ह्यांच्याकडून लपवलेले पाप, अपराधीपणाच्या यातना आणि आपल्या शारीरिक कल्याणासाठी क्षमा मुक्तीशी जोडलेले ऐकत नाही. आपण अपराधाचे शारीरिक परिणाम आणि शारीरिक आरोग्य ह्याचे संबंध किती प्रमाणात जोडू शकतो आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेवेत हा आध्यात्मिक शारीरिक संबंध कसे पाहता?
सारा बरोबर आहे यात मला काही शंका नाही, कारण आपण स्तोत्रे गांभीर्याने घेतली पाहिजे. ज्यावेळी ते कधी कबूल न केलेल्या पापामुळे शारीरिक व्याधीचे चित्रण करतात. आता मी कधीकधी म्हणतो याचे कारण म्हणजे योहान 9 येशूच्या शिष्यांनी एका आंधळ्या माणसाला पाहिले आणि विचारले, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. योहान 9:2-3. म्हणून आपण जर खरोखर सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणत्याही शास्त्र उतार्यावरून असे समजू नये की कोणताही आजार किंवा अपंगत्व हे एखाद्या विशिष्ट पापामुळे आहे. सारा ते म्हणाली आणि मला फक्त ते अधोरेखित करायचे होते. जरी आपल्याला माहीत आहे की सर्व आजार आणि सर्व अपंगत्व हे सर्वसाधारणपणे पापाच्या अस्तित्वामुळे आहे. देवाने जगाला निरर्थकतेच्या अधीन केले आहे. संपूर्ण जग, संपूर्ण शरीर, सर्व जग, आपण सर्वजण एका पतित आणि विस्कळीत जगामध्ये राहतो. आणि आपण सर्व, म्हणजे यात अपवाद नाही, आपण सर्व त्या पतित, अव्यवस्थित, निंदित जगामुळे, जरी आपण विशिष्ट आजार आल्या आपल्यावर आणण्यासाठी विशिष्ट पाप केले नसले तरीही दुःख भोगतो आणि मरतो. येथे तिने नमूद केलेले नाही असे काहीतरी आहे जे मला वाटते की आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ख्रिस्ताने आपल्या सर्व पापांचा भार सहन केला, आपल्यावरील सर्व राग शोषून घेतला आणि आपले परिपूर्ण सार्वकालिक आरोग्य विकत घेतले. कोणताही रोग नाही, अश्रू नाही, रडणे, वेदना नाही, याचा अर्थ असा नाही की त्याची मुले म्हणून आपल्याला शिस्त लावण्यासाठी आणि आम्हाला पवित्र करण्यासाठी आमच्या जीवनात आजारपण आणि त्रास पाठवत नाही. येशूची ही शिस्त लावण्याची पद्धत हा त्याच्या आपल्यावरील क्रोध नाही, तर येशूने आमच्या पापाचा क्रोध स्वतःवर घेतला आहे. निंदा, न्याय, आमचा न्याय होणे आहे, पण ते आता आमच्याकडे नाही. ही एक पितृशिस्त आहे, एक वैद्यासारखी चिकित्सा आहे. पावलाला अहंकारी होण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या शरीरातील काटा लक्षात ठेवा. 2 करिंथ 12:7 आणि इब्री 12:3-11 वेदनादायक शिस्त लक्षात ठेवा. आता हे सर्व लक्षात घेऊन तरीही आपण खरा ख्रिस्ती अनुभव शोधण्यासाठी सारासारखा संकोच करू नये. तर जे स्तोत्रामध्ये आपल्याला दिसते की शारीरिक दुःख कधीकधी कबूल न केलेल्या पापामुळे होते, मी हे स्तोत्रामध्ये पाहतो आणि मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या स्वतःच्या अनुभवानेही पाहिले आहे. मी शेवटी त्याचा उल्लेख करेल, परंतु मला एक मिनिट या शब्दावर बोलू द्या. स्तोत्र 31:9-10 ज्याचा तुम्ही उल्लेख केला आहे, हे परमेश्वरा माझ्यावर कृपा कर कारण मी संकटात आहे. माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखने क्षीण झाले आहे कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसाशा टाकण्यात गेली आहेत. माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझे हाडे जीर्ण झाले आहेत. तर तो त्याच्या क्षीण पावत असलेल्या शक्तीचा आणि जीर्ण होत असलेल्या हाडांचा संदर्भ त्याच्या पापाशी लावत आहे. आता मला जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडण्यासाठी येथे एक छोटीशी पकड आहे. तो कदाचित त्याच्या आयुष्यातील कष्टांची संपूर्णता आणि त्याच्या स्वभावाच्या सामान्य अधापतनाचा विचार करत असेल. कारण तो म्हणतो, माझी फक्त एक आठवडा नाही, फक्त एक दिवस किंवा एक महिना नाही, तर माझे वर्ष उसासा टाकण्यात गेले आहे. असे जरी असले तरी मी या ठिकाणी फार काळजी घेईन की मी एका उदाहरणावर माझे प्रकरण मांडणार नाही. हे कदाचित असे असू शकेल की एका विशिष्ट पापामुळे होणाऱ्या विशिष्ट मर्यादित आजाराचा संदर्भ तो देत असावा. कारण जर आपण या स्तोत्राच्या संदर्भात विचार केला तर असे संकेत पाहायला मिळतात, उदाहरणार्थ माझे हाडे जीर्ण झाले आहेत, आणि तीच शब्द रचना आपल्याला स्तोत्र 32 सुद्धा पाहायला मिळते. म्हणून मी या ठिकाणी याचा संदर्भ घेताना सावध आहे. माझ्या मनात कोणतीही शंका नाही की आपण स्तोत्र 32 एका विशिष्ट निर्विवाद पापाला आणि त्याच्या शारीरिक परिणामांना सामोरे जात आहोत. म्हणून त्याच्या बदललेल्या अंतकरणाकडे आणि त्याच्या क्षमाशीलतेकडे मागे वळून पाहताना तो काय म्हणतो ते येथे आहे. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याचे पाप झाकले गेले आहे, तो धन्य आहे. धन्य त्याच्या आयुष्यात जे घडले आहे त्याबद्दल तो खूप आनंदी आहे. तो माणूस आहे ज्याच्या विरोधात परमेश्वराने कोणतेही पाप मोजले नाही, त्याच्या आत्म्यात कोणतीही फसवणूक नाही. स्तोत्र 32:1-2 आपल्याला हे सांगते. आणि आता स्तोत्रात त्याच्या त्या काळाची आठवण येते जेव्हा त्याने आपले पाप कबूल केले नव्हते. तर तो पुढे म्हणतो, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझे हाडे जीर्ण झाले, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. स्तोत्र 32:3-4. आणि मग त्याला त्याची कबुली जबाब, त्याची क्षमा आणि मिळालेले आरोग्य याची तो आठवण करतो. तो म्हणतो, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन असे मी म्हणालो तेव्हा तू माझ्या पाप दोषाची क्षमा केली. स्तोत्र 32:5. आपण स्तोत्र 107 अशीच परिस्थिती पाहतो. साराने याचा संदर्भ दिला नाही, परंतु हा शास्त्र उतारा इतर कोणत्याही शास्त्र उताऱ्याप्रमाणे माझ्या पाळकीय समुपदेशन करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. ज्या लोकांना असे वाटते की त्यांनी देवाच्या संभाव्य आशीर्वादापासून स्वतःला अलिप्त ठेवून पाप केले आहे, तर स्तोत्र 107:17-21 म्हणते, मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागते. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो, ते मृत्यूदाराजवळ पोहोचतात. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. येथे आणखी एक शास्त्रभाग आहे ज्याला मी धाडसी अपराधीपणा म्हणतो, किंवा हा शास्त्रभाग आहे ज्यावर धाडसी अपराधीपणा हा शब्दाचा आधार घेतला आहे. खऱ्या अर्थाने देवभिरू व्यक्तीने पाप केले आहे. देवाने पाठवलेल्या शिस्तीच्या आणि दुःखाच्या अंधारात ते बसले आहेत. परंतु ही धार्मिक व्यक्ती देवाची दया सोडणार नाही, किंवा आपण असे म्हणू की आज वधस्तंभाच्या या बाजूला ख्रिस्तामध्ये त्याच्या रक्ताने विकत घेतलेली धार्मिकता तो सोडणार नाही. आणि मी येथे मिखा 7:8-9 विचार करत आहे. अगे माझ्या वैरीनी, माझ्यामुळे आनंद करू नकोस. मी पडले तरी मी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल, परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करेल, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करेन, कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केले आहे, मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायी पण पाहिन. म्हणून त्या वचनांचा अगदी व्यावहारिकदृष्ट्या विचार करत मी तर म्हणेन की आपल्यापैकी कोणीही पापात राहू नये, इतरांपासून लपवून ठेवू नये व देवाला कबूल करण्यास व ते सोडून देण्यास नकार देऊ नये. जर आपण खरोखरच देवाची मुले आहोत आणि आपण आपल्या पापाची कबुली देण्यास नकार देत असू, तर आपण अशी अपेक्षा केली पाहिजे की आपला खोटेपणा आणि ढोंगीपणा आपल्यावर देवाची शिस्तभंगाची काठी आणेल. जर त्याचे आपल्यावरील प्रेम आहे तर आपण त्या शिस्तीची अपेक्षा केली पाहिजे. माझा एक खूप चांगला मित्र होता, त्याला मी गंभीर पापात पकडले, ते पाहणारा मीच होतो. आणि जेव्हा मी त्याला आग्रह केला, म्हणजे हे एक गंभीर विवाह नाश करणारे, मंडळी व जीवन नष्ट करणारे पाप होते, त्या ज्यांच्या विरुद्ध त्याने पाप केले त्यांच्या समोर कबूल करण्यासाठी त्याने ते नाकारले. त्याने हे सुमारे 6 आठवडे केले आणि मी त्याच्या स्वतःची फसवणूक, वाढते दुःख आणि शारीरिक रास पाहिला. आणि मग एक रात्री त्याने मला खूप उशिरा फोन केला आणि म्हणाला, मला भेटायचे आहे. मी आणखी काही लोकांना फोन केला आणि आम्ही भेटलो. आणि आम्ही तिथे बसलो तेव्हा त्याने मला स्तोत्र 32:3-4 या वचनाचा उल्लेख केला. तो म्हणाला, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातील जीवनरस सुकून गेला आहे. तर दुःख त्या 6 आठवड्याचे त्याचे दुःख एक भेट होती. दुःख आणि शारीरिक वेदना ही एक देणगी होती, त्यामुळे त्याचा विवाह वाचला. म्हणून इब्री 12:11 म्हणते, कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते, तरी जे त्यापासून वळले आहे त्यांना ते पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते.